सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2004।
यत्कृपाहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
ज्ञानालागी गगन गिळीताती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी न करीती सिद्धीची चाड न धरीती वृद्धीची भीड योगा ऐसे द्वाड हेळसती तपो दुर्गे वोलांडित क्रतुकोटी वोवांडित उलथुनी सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी एक रिगता ती सुरंगी सुषुम्नेची ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वराची उतानी वेद तरुचा पानोवानी हिंडता ती। इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होत। जे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून साधक विविध प्रकारचे कष्ट करतात, जे योगी आहेत ते योगी ध्यानामध्ये गगनाचा ग्रास घेण्याचा प्रयत्न करतात। गगन म्हणजे शून्य, गगन म्हणजे विचाररहित अमन अशा अवस्थेमध्ये प्रतीतीला येणारी केवळ शून्यत्वाची अशी स्थिती, एक प्रकारची पोकळी। द्रष्टा आत्मा जो पाहणारा आहे तो आपली आत्मस्थिती राखून जेव्हा पाहत राहतो आणि विचार जेव्हा नाहीसे होऊन जातात तेव्हा जी शून्य स्थिती विचाररहित स्थिती आहे तर ती स्थिती आणि द्रष्टा असे दोनच शिल्लक राहतात। एक आपण पाहणारे आत्मरूप असणारे आणि समोर असणारी विचाररहित स्थिती। ही जी विचाररहित स्थिती आहे म्हणजे गगन आहे। ते गगन अखेर पक्षी मी आत्मा आहे या भावानी तोच मी आहे असा भाव उदित होऊन नाहीस होत। त्या अभावाची स्थिती शून्यत्वाची स्थिती देखील जाऊन आपण सच्चिद आनंद स्वरूप आत्मा आहोत अशा प्रकारचा बोध जेव्हा साधकाला होतो तेव्हा तो गगन गिळून राहिला असं म्हटलं जातं। आणि अशा प्रकारची जी साधना आहे ती साधना ही खूप सावधपणाने अशी करण्याची गोष्ट असते, कारण थोडा देखील बेसावधपणा कुठल्या कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही। थोडा देखील बेसावधपणा पुन्हा मन निर्माण करेल, पुन्हा मनाच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची शक्यता राहते। आणि 10-20 मिनिटं वाया जाऊन मग लक्षात येतं की आपण ध्यानाला बसलेले आहोत त्याच्याऐवजी विचारच सुरू झाले। उपनिषदक शूरस्य धारा निशिता दुरत्यया असं म्हणतात, वस्ताऱ्याच्या पात्यावरून चालण्यासारखं आहे असं उपनिषद म्हणतात। पण हे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ते देखील करतात असा या सांगण्याचा, त्या ज्ञानाचं जे दुर्लभत्व आहे त्या ज्ञानाचं जे अगाधत्व आहे त्या अगाधत्वापोटी दुर्लभत्वापोटी योगी इतकी सूक्ष्म गोष्ट देखील जमवण्याचा प्रयत्न करतात। जया ज्ञानालागी गगन गिळीता ती योगी स्वर्गाची आडवंकी उमरडोली। आणि स्वर्ग वगैरे या गोष्टींकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष करून ते साधना करत राहतात। ही साधना करत असताना ज्या काही सिद्धी वगैरे त्या सिद्धींकडे देखील संपूर्णपणाने दुर्लक्ष करून ते साधना करतात. ऐश्वर्य, भरभराट, रिद्धी याची देखील अपेक्षा करत नाहीत. आणि योगासारखी कठीण गोष्ट देखील त्याच्या कठीणत्वाला देखील तुच्छ लेखून सदैव त्याचं परिपालन असं करण्याचा प्रयत्न करतात. योगा ऐसे द्वाड, द्वाड आहे योग. योगाचा अभ्यास तसा कठीण आहे, पण माझं जे अभ्यासाचं सामर्थ्य आहे, अभ्यास करण्याची तीव्र इच्छा आहे, त्या इच्छेपुढं योगाचं द्वाड पण तर काहीच नाही असं धरून योगाचा अभ्यास वर्षानुवर्ष तपांच्या भाषेत असं करत राहतात. तपो दुर्गे ओलांडित, तप आणि तपाचा अहंकार या सर्व गोष्टींना पाठीमागे टाकत तपो दुर्गे ओलांडित क्रतुकोटी वोवांडित आणि यज्ञ कोट्यावधी यज्ञ आणि त्या यज्ञांची फळं या सर्वांना बाजूला सारून त्यांची जी फळं आहेत ती फळं कुरवंडी करून ओवाळून टाकून देतात त्याची गरज नाही म्हणून. उलथुनी सांडित कर्मवल्ली आणि कर्मविपाक, कर्मवल्ली एका कर्मातून दुसरं कर्म, त्या कर्मातून तिसरं कर्म, कर्माच्या प्रवृत्तीमुळं बाहेर एक काहीतरी कर्म घडतं, त्या कर्माचा पुन्हा एक परिणाम आत अंतःकरणावर होतो, अंतःकरणावर झालेल्या परिणामामुळे पुन्हा पुढचं कर्म करायला तो प्रवृत्त होतो. अशा प्रकारे जी कर्मवल्ली तयार होते, कर्माची एक विलक्षण वेल तयार होते की जी तोडणं कठीण आहे, मुश्किल आहे, आणि या कर्मवल्लीमुळे मनुष्य खऱ्या अर्थाने जखडला देखील जातो, बांधला देखील जातो. अशा प्रकारची ही कर्मवल्ली उलथुनी सांडित असे शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी योजलेत. नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी आणि अनेक प्रकारांनी भजन करणारी मंडळी उघडिया अंगी कोणताही संकोच न बाळगता. आणि कितीतरी प्रकारांनी उपासना करणारे असे एक रिगता ती सुरंगी सुषुम्नेची आहे, तर कोणी एक सुषुम्ना नाडीच्या गुप्त पंथाचा, गुप्त मार्गाचा अवलंब करतात. सुषुम्ना नाडी म्हणजे शास्त्रीय परिभाषेमध्ये सू सू असा आवाज ज्या ठिकाणी प्राण प्रवेश केल्यानंतर घडतो म्हणून जिला सुषुम्ना असं नाव पडलेलं आहे अशी नाडी. सु सु इति अव्यक्त शब्दम नायती इति सुषुम्ना असं सुषुम्नेचं वर्णन केलेलं आहे. मध्यमेतून घेतला जाणारा एक विशिष्ट तऱ्हेचा श्वास त्याचा अशा प्रकारे सु अथवा सो असा आवाज येत राहतो. आणि या मार्गाने कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी होते. एक रिगताती सुरंगी सुषुम्नेची ये ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वराची उतानी वेद तरुच्या पानोवानी हिंडताती. अशा प्रकारे जे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी म्हणून जे मुनी म्हणजे मन नाहीस करण्याच्या मागे लागलेले आहेत असे अशा प्रकारचं ज्ञान व्हावं अशी तीव्र इच्छा धरून उतानी वेद तरुच्या पानोवानी हिंडताती. वेदरूपी तरुच्या वृक्षाच्या प्रत्येक पानावर अवगाहन करतात, प्रत्येक ऋचा पाहतात, त्याचा अर्थ पाहतात. वेदांचा अभ्यास अगाध आहे. वेदातून निघालेली जी उपनिषद आहेत त्याला वेदांत असं म्हटलं जातं. हा वेदांत साधकांना अधिक कामाचा आहे वेदांपेक्षा देखील, कारण वेदामध्ये कर्मकांड सांगितलेलं आहे, वेदामध्ये नाना प्रकारच्या देवतांची उपासना कशी करायची याचे मार्ग सांगितलेले आहेत, विधी सांगितलेले आहेत, अनेक यज्ञांचं वर्णन वेदांमध्ये आलेलं आहे की जे प्रस्तुत काळी आत्ताच्या काळी तितके उपयोगाचे नाहीत, स्पष्टपणे तितके उपयोगाचे नाहीत. आत्ताचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये अशा प्रकारचं जीवन ही मोठी कठीण गोष्ट अशी होऊन गेलेली आहे. तरी देखील उपनिषद म्हणजे वेदांत याचं महात्म्य, याचं महत्व सर्व काळी सर्व पिढ्यांना कायमच असाधारण असं राहणार. उपनिषदांमध्ये जी महावाक्य आलेली आहेत आणि जो आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे त्या उपदेशापोटी उपनिषद ही शुद्ध परमार्थाचा प्रतिपादन करणारी अशी शास्त्र होऊन गेलेली आहेत. आणि भगवद्गीतेचे भगवद्गीतेसारखे ग्रंथ देखील उपनिषदातूनच निर्माण झाले. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु वेदविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. व्यासांनी प्रत्येक अध्याय झाल्यानंतर जो शेवट केला त्याच्यामध्ये हे उपनिषदातून आलेलं ज्ञान आहे असं स्पष्ट केलेलं आहे. भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश देखील उपनिषदांना धरून असा उपदेश केलेला आहे. भगवद्गीतेच्या देखील एकेका श्लोकामध्ये जर फिरायचं झालं, आताच आपले जे श्लोक सुरू होतील अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आर्जवम, एकेक शब्द देखील किती कठीण, एकेक शब्दाचं आचरण करण्यासाठी देखील संपूर्ण जीवन खर्च घालायला लागेल करायला लागेल इतके मोठे श्लोक. भोक्तारम यज्ञ तपसाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. सर्व यज्ञ आणि तप यांचा भोक्ता अंततः परमात्मा आहे असं जाणून तो शांतीला प्राप्त होतो. किती चिंतन करू तितकं थोडं आहे. आपल्याला असं वाटत राहतं की आपण जे काही यज्ञ म्हणून करू, पवित्र कर्म करू अथवा जी काही तप करू त्याचा भोक्ता देखील मी असावं, त्याचं समाधान मला मिळावं, यांना नाही. मी जी साधना करीन, मी जे तप करीन त्याचं समाधान मला मिळावं अशी स्वाभाविक माझी इच्छा असते. पण भगवद्गीता असं सांगते की यज्ञ आणि तपांचा स्वाभाविक भोक्ता परमात्मा आहे. तुम्ही परमात्मा मी या भावावर येता आणि अहंतेने तुम्ही कुठे शिल्लक राहत नाही, मी म्हणून तिथं कोणी शिल्लक राहत नाही. एकदा असं झालं की एक साधू एका गावातून दुसऱ्या गावामध्ये गेले आणि बरीच रात्र झालेली होती. दुसऱ्या गावात एक जे साधू होते त्यांचे मित्र त्यांच्या घरी त्यांना उतरायला जायचं होतं. त्यांनी पाहिलं की खूप रात्र झालेली आहे, दिवे वगैरे मालवलेले होते, आता दार वाजवायचं कसं. थोडा वेळ ते उभे राहिले संकोचाने आणि त्यांनी दार वाजवलं. तेव्हा आतून आवाज आला की कोण आहे. तेव्हा हे साधू म्हणाले की मी आहे. याचं कारण तेवढी मैत्रीच होती, आपला आवाज आपला मित्र ओळखेल, मी आहे एवढं म्हटलं तरी देखील पुरेल म्हणून साधू म्हणाले की मी आहे. तेव्हा आतून कोणताच आवाज येईन असं झाला. त्यांनी पुन्हा दार वाजवलं. पुन्हा आवाज आला की कोण आहे. तर साधू असं उत्तरला की मी आहे. तेव्हा पुन्हा कोणी काही बोलले ना. असं जेव्हा तीनदा चारदा झालं तेव्हा तो साधू दुसऱ्या साधूला म्हणाला की मित्रा मी आलोय, माझा आवाज तू ओळखला नाहीस का. तेव्हा तो साधू असं म्हणाला की मला असं वाटत होतं की परमात्म्याच्या दरबारामध्ये मी शिल्लकच राहत नाही. आता आपण साधू झालेले आहोत जरी पूर्वीचे मित्र असलो तरी. मी आहे असं म्हटलं त्याचा अर्थ असा की अजून तितकासा परमात्मा भाव आलेला नाही आणि म्हणून मी दार उघडलं नाही असं तो साधू म्हणाला. हा जो मीपणा आहे हा मीपणा यज्ञ तप असं करताना देखील शिल्लक राहतो. तुम्हाला कदाचित अशी मंडळी भेटली असतील की जी कधी तुम्हाला म्हटली असतील की अथर्वशीर्ष ना गेली 40 वर्ष मी म्हणतो आहे, मोठ्या अभिमानाने म्हणणारी अशी मंडळी कदाचित तुमच्या पाहण्यात आली असती. गायत्री मंत्राचं पुरस्कारण मी करतो असं म्हणणारी मंडळी कदाचित तुम्ही पाहिली असती. मी रोज ध्यानाला बसतो, गेली 20 वर्ष मी ध्यानाला बसतो आहे अशी मंडळी कदाचित तुम्ही पाहिली असती. चारिधाम यात्रा माझ्याकडून घडल्या असं सांगणारी मंडळी कदाचित तुम्ही पाहिली असती. असा जेव्हा मी डोकावेल तेव्हा यज्ञ आणि तपांचा जो भोक्ता असतो खरा परमात्मा त्याच्यापासून अजून हा दूर आहे असं समजायला हरकत नाही. याच्या हातून घडलेलं जे कर्म आहे ते कर्म याला परमात्म्यापर्यंत अजून घेऊन गेलेलं नाही असं समजायला काही हरकत नाही. जेव्हा तसं ते घेऊन जातं तेव्हा यज्ञ आणि तपांचा भोक्ता एक परमात्मा आहे, आपण देखील परमात्मा स्वरूप आहोत असा विनम्र भाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाले तरी राहत नाही. आणि असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो खऱ्या शांतीला प्राप्त होतो. आता एवढा एक श्लोक जरी घेतला तरी देखील तो श्लोक आपल्या आचरणात आणणं, अनुभवाचा करणं, त्याची पद सारखी तपासून पाहणं, आपलं जीवन आणि ते पद तिथं काय सांगितलेलं आहे ते आणि आपण कसे आहोत ते आणि आपल्या किती सुधारणा करायला पाहिजे ही गोष्ट जो सतत तपासून पाहिल त्याला हे आयुष्य देखील कमी वाटेल. मन मना भव मत भक्ता मत याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. माझं मन आणि भगवंताचं मन एक होईल इतकं माझं मन व्यापक करायचं म्हणजे मी काय करायचं. मन मना भव ही काही एवढी सोपी गोष्ट आहे, मत भक्ता ही काही सोपी गोष्ट आहे. कसा व्हायचा त्याचा भक्त? समर्थ म्हणतात की विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावावे. मी कदापि देखील कधीच वेगळा नाही, कधीही वेगळा झालो नाही असा ज्याचा भाव झाला ही स्थिती काही सोपी आहे का? म्हणून वेद तरुच्या पानोवानी हिंडतात, त्याच्या पाना पानावरून फिरतात, शास्त्रांच्या पाना पानावरून फिरतात. याचा अर्थ आपल्या जीवनाचा आणि त्या पानांचा संबंध काय आहे हे पाहत याचं आलोडन करत ते चाललेले असतात आणि हे कठीण आहे. भगवद्गीता पाठ होणं हे तसं सोपं आहे, तसा प्रयत्न केला तर तुमची देखील 6 महिन्यांमध्ये मोठ्या वयात देखील पाठ होऊन जाईल, तितकीशी अवघड गोष्ट नाहीये. आणि लहान मुलांची तर त्याच्या आत देखील एखाद वेळेला होईल, 4 महिन्यात देखील होईल. आणि भगवद्गीता पाठांतर स्पर्धेमध्ये बक्षीस देखील मिळेल पण म्हणून होत नाही ना काही ही अडचण आहे. अथर्वशीर्ष पाठ म्हणून दाखवलं आणि म्हणून एक बक्षीस मिळालं म्हणून आपल्या जीवनात फरक पडत नाही हा प्रॉब्लेम आहे, हा प्रश्न आहे. त्याच्या पाना पानावरून फिरायचं याचा अर्थ त्याच्यात काय सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरवायचं. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकी तजे. हे ज्ञान गुरुसेवेमुळं आपल्याला ऐकं मिळेल, आपल्या पदरात पडेल ते माप जर गुरुसेवा केली तर. देईल गुरुसेवा गुरुसेवेमुळे हे ज्ञान प्राप्त होईल. या बुद्धी पांडवा अशा प्रकारची बुद्धी धरून जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. शतजन्म देखील ओवाळणी करून तो टाकून देतो. मी मिळवीन आणि गुरुसेवेनी मिळवीन हे ज्ञान तसं मिळणं कठीण आहे, पण गुरुसेवेनी मिळतं. तर गुरुसेवा करत करत शेकडो जन्म गेली तरी चालतील, मी हे ज्ञान प्राप्त करून घेईन. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. गुरूंची सेवा कशी करायची? गुरूंच्या घरी जाऊन राहायचं जशी नाथांनी केली तशी. अगदी लहान वयामध्ये, म्हणजे नाथ जेव्हा जनार्दन स्वामींच्या घरी राहायला गेले तेव्हा किती 8 वर्षांचं वय होतं नाथांचं. 8 का 10 वर्षांच्या वयामध्ये ते नाथांकडे गेले. कोणातरी साधूनी त्यांना असं सांगितलं की तुला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर दौलताबादेचे जे किल्लेदार आहेत जनार्दन पंत त्यांच्याकडे जाऊन तू राहा. ते जनार्दन स्वामी किल्लेदार होते, राजकारणामध्ये होते, बादशहाची नोकरी करत होते आणि त्यांनी त्यांचा परमार्थ इतका झाकून ठेवलेला होता की त्यांच्या घरी देखील माहीत नव्हतं की हे कोणी संत आहेत. त्यांच्या पत्नीला देखील माहीत नव्हतं. असं सांगतात की शिवरात्रीच्या वेळेला शंकराला दर्शनाला म्हणून जाऊ असं जर पत्नी म्हणाली तर जनार्दन पंत म्हणत असत की तिथं कशाला जातेस, इथं माझ्या पायावरच डोकं ठेव. आणि पत्नीला असं वाटत असे की यांच्या पायावर डोकं ठेवून उपयोग काय. आपण देवळात जायला पाहिजे, पिंडीवर डोकं ठेवलं पाहिजे. किती अभाविक आणि नास्तिक असा हा मनुष्य आहे की जो म्हणतो की माझ्या पायावर डोकं ठेव. त्यामुळे इतका लहान मुलगा चौकशी करत आला आणि इथंच राहीन असं म्हणाला तेव्हा जनार्दन पंतांच्या पत्नीला तो चुकीच्या ठिकाणी आला असंच वाटत होत. आणि नाथांनी निजांगानी सेवा केली. इतक्या लहान वयामध्ये देखील तशा प्रकारची सेवा करायची का? देईल गुरुसेवा. कल्याणांनी जशी सेवा केली तशी सेवा करायची का? काय करायचं? गुरूंचे पाय दाबून द्यायचे का डोकं चेपून द्यायचं का त्यांच्याकरता स्वयंपाक बनवून त्यांना जेवायला घालायचं, त्यांच्या देहाची सेवा करता येऊ शकते. तशी सेवा केल्यामुळे ज्ञान होईल का? तो अरुणी किती वर्ष सेवा करत होता. असं म्हणतात की तो यज्ञवेदीमध्ये जो अग्निहोत्र होतं, अग्नी होता, त्या अग्नीला दया आली अरुणीची. तो अग्नी एक दिवशी प्रगट झाला आणि म्हणाला की तुझा गुरु कठोर आहे, तू इतकी सेवा करतोयस, इतक्या लहान वयामध्ये लाकडं फोडून आणतोस, पाणी तापवतोस, गुरु जेवल्यानंतर मग जेवतोस, गुरूंच्या स्नानाची सगळी व्यवस्था पाहतोस, गुरु शिकवतील तेव्हा तिथे येऊन बसतोस, पण अजून गुरु तुला ज्ञान देत नाहीयेत. तुला ज्ञानाचा उपदेश मी करतो, आता ही तुझी सेवा पास झाली. उपनिषदांमध्ये फार गोड अशा गोष्टी आहेत. अग्नीला दया आली तर अरुणी असं म्हणाला की मी अपात्र असेल कदाचित, म्हणून गुरु मला उपदेश अजून करत नसतील आणि माझी अपात्रता तुला समजली नसणार म्हणून तू मला उपदेश करायला प्रवृत्त होतोयस, पण मला माझ्या गुरूंकडूनच उपदेश हवा आहे. जर ज्ञान प्राप्त होईल तर गुरूंमुळे प्राप्त होईल, तुझ्यामुळे नाहीतर सगळ्यांनीच तुझी उपासना केली असती. कुठेतरी अजून माझं पात्र नीट नसेल, ते थरथरत असेल, ते जेव्हा योग्य होईल तेव्हा ते देतील मला ज्ञान. माझी थांबायची तयारी आहे. असं म्हणतात की एका गुरुनी उपदेश केल्यानंतर एका शिष्याने विचारलं की या उपदेशाप्रमाणे मी जर आचरण केलं तर मला ज्ञान प्राप्त होईल ना. तेव्हा ते असं म्हणाले की 7 जन्म लागतील. तेव्हा तो डोक्याला हात लावून बसला की 7 जन्म लागतील. मला असं वाटलं की गुरूंच्या महिम्यामुळं मी तुमच्याकडे आलो, मला लगेच ज्ञान होईल, या जन्मात तरी निदान होईल. आणि दुसऱ्या शिष्याने तसंच विचारल्यावर गुरु असं म्हणाले की हा जो समोरचा वृक्ष आहे त्याला जेवढी पानं आहेत तेवढ्या जन्मांनंतर तुला ज्ञान होईल. तर तो नाचायला लागला. तो असं म्हणाला की याच्या आधी किती जन्म झाले असतील सांगता येत नाही. आणि जर हा आकडा निश्चित तुम्ही केला, तो जर कोणी केला नसता माझ्या करता, तर किती जन्म फिरायला लागला असतं काही कळत नाही. आता एक निश्चित झालं की या पानांची जी संख्या आहे तेवढ्या जन्मात माझं काम संपलं. तेवढे जन्म झाले की तितका काळ तुम्ही सांगितलेली साधना करायची काही विशेष कठीण गोष्ट नाही. असं म्हणतात की गुरु म्हणाले की तू ज्ञानाचा अधिकारी आहेस, तुला ज्ञान झालेलं आहे, याच जन्मात तुला त्याची प्रचिती येईल. गुरूंची सेवा, गुरु आपल्या स्वतःला देह समजत नाही त्यामुळे त्यांच्या देहाची सेवा तरी देखील शिष्याची कृतज्ञता असते. शिष्य त्यांच्या देहाची सेवा करण्यासाठी आतुर असतो, उत्सुक असतो. फार कमी वेळेला तशा प्रकारे तुम्हाला संधी मिळेल. मला आठवत नाही की स्वामीजींच्या देहाची सेवा मला फार करायला मिळाली असं मला कधी आठवत नाही. दोनच प्रसंग असे आठवतात की त्यांना एकदा माइल्ड हार्ट अटॅक आलेला होता. 1982-83 ची गोष्ट असेल. मी त्यांना भेटायला गेलो होतो, म्हणजे जावं की जाऊ नये हाही संदेह होता. कोणी भेटायला जात नव्हतं, तिथं पायरीला नमस्कार करून यायचं तर कोणीतरी पाहिलं आत, त्यांना सांगितलं आणि त्यांनी वर बोलवून घेतलं. थोडं बसणं झाल्यावर म्हणाले की थोडेसे पाय चेपून दे असं म्हणाले. ही एक वेळ. आणि त्याच्यानंतर असंच 85 साली नागपूरला त्यांच्याबरोबर जाताना डब्यामध्ये एका मनोबोधाच्या श्लोकाचं विवरण त्यांनी मला करायला सांगितलं. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे काय तो श्लोक आहे. खुणा पाविजे संत संगे विवरणे, द्वितीयेसी संकेत जो दावी जेतो तया सांडुनी चंद्रमा भावी जेतो. असा त्यांनी श्लोक उच्चारला आणि म्हणाले की आता या श्लोकावर मकरंद निरूपण करेल असं म्हणाले. सगळे हसत खेळत आम्ही असे बसलेले होतो. मी थोड्या वेळात, थोडक्या वेळात, 1-10 मिनिटात त्याच्यावर जमेल तसं निरूपण केलं. महावाक्य म्हणजे काय, महावाक्यामध्ये तत्वाचा उपदेश कसा केलेला आहे, पंचीकरण म्हणजे काय, याच्या खुणा संतांच्या विवरणामधूनच कशा लक्षात येतात, आणि संतांचं जे विवरण आहे ते विवरण देखील प्रसंगी बाजूला सारून त्याचा जो लक्षार्थ आहे त्या लक्षार्थाशी शिष्यांनी कसं एकरूप व्हायचं असं त्याचं विवरण मी केलं. द्वितीयेचा संकेत जो दावी देतो म्हणजे जर तुम्ही वनामध्ये अथवा जंगलामध्ये असाल तर इतक्या झाडं फांद्या अवतीभोवती असतात की द्वितीयेची चंद्रकोर तुम्हाला क्वचित दिसते किंवा एखाद्या वेळेला असा संभ्रम निर्माण होतो की ती गेली कुठं असं होतं तेव्हा जर तुम्हाला दिसली तर तुमच्या शेजारी असलेल्याला पटकन दिसत नाही तेव्हा जर त्याला दाखवायची असेल तर असं दाखवायला लागतं की ती जी फांदी आहे ना समोर दिसते ती तर त्या फांदीच्या पलीकडे पहा आणि त्या फांदीच्या पलीकडे पाहिल्यानंतर त्याला ती कोर दिसायला लागते द्वितीयेसी संकेत जो दावी येतो तया सांडूनी चंद्रमा भावी येतो तर आता ती फांदी सोडायची आणि चंद्र पाहायचा तसं महावाक्य तत्वाधिक पंचीकरण आणि संतांचं विवरण हेही प्रसंगी बाजूला सारून जे निर्देश करतात आपल्याला त्या निर्देशाच्या आधाराने त्यांनाही मागे टाकून त्या तत्वाशी एकरूप होणं हे कर्तव्य आहे असं समर्थ सांगतात असं मी निरूपण केलं ते निरूपण झाल्यावर मग काही एक थोडीशी भजनं वगैरे झाली आणि ते म्हणाले की आता बरं आहे मंडळी आता माल जरा पडायचंय म्हणून ते सगळे आम्ही उठलो जाताना त्यांनी बोलून घेतलं म्हणाले इकडे ये जरा माझं पाय दाबून दे असं म्हणाले असे दोनच प्रसंग मला आठवतात मी पाय दाबत असताना ते असे एका कुशीवर आणि तिथून माझ्याकडे पाहत थोडेसे असे मंद स्मित असं मला आठवतं आणि मला असं म्हणाले की तुझं जे चाललेलं आहे ते चांगलं चाललेलं आहे अशीच साधना विवेकासहित जर करत गेलो तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतील तू हे सगळं करशील असं म्हणाले देईल गुरुसेवा मग या गुरुसेवेमुळे ज्ञान मिळालं का ही गुरुसेवा जरी वैयक्तिकरित्या आपल्याला खूप महत्वाची मौल्यवान अशी गोष्ट वाटली तरी देखील ती गौण समजली जाते ही प्रधान नाही गोंदवलेकर महाराज असं म्हणत असत की गुरु त्यांनी सांगितलेल्या मंत्रामध्ये असतो गुरु त्यांच्या देहामध्ये नसतो तर सद्गुरु आणि सद्गुरूंनी केलेला उपदेश हा एक रूप आहे गुरु हे तत्व होऊन राहिलेले असतात गुरु म्हणजे देह नसतो तर ते तत्व देहाच्या अंगाने काही एक काम करत असतं इतकंच म्हणून सद्गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे अथवा उपदेश आहे त्याचं परिपालन करणं ही खरी गुरुसेवा असं महाराज म्हणत असत आणि म्हणून असं म्हणत असत की मी तुम्हाला रामनाम सांगतो तुम्ही रामनाम घेतलं म्हणजे त्याच्यात माझी सेवा आली असं गोंदवलेकर महाराज म्हणत असत गुरुसेवेची ही परिपूर्ण व्याख्या आहे याच्यापेक्षा दुसरी व्याख्या नाही सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे साधना करत असताना जी एकरूपत्वाची स्वरूपबोधाची अशी स्थिती प्राप्त होईल प्रसंगी तर तीही सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाचं परिपालन केल्यामुळं सद्गुरू वचन हृदयाशी धरल्यामुळंच झालेली असते सद्गुरू वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी असं समर्थांनी म्हटलेलं आहे आणि सद्गुरूंचं वचन म्हणजे एकच महावाक्याचा उपदेश सद्गुरू जे करतात तेच सद्गुरूंचं वचन ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको हे सद्गुरूंचं वचन गौण वचनही असतील पुष्कळ असतील पण मुख्य वचन हे एकच समजलं जातं सद्गुरूंनी केलेला उपदेश याला सद्गुरूंचं वचन असं म्हणतात मला एक साधिका वयोवृद्ध आहेत, मी त्यांच्या घरी गेलो होतो, सगळं सांगून झालं आणि मग म्हणाल्या की अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माझी दाखवायची राहिली. मी म्हटलं काय, पुष्कळ वेळ बोलत होत्या. आणि मग नंतर त्यांनी चांगला कापडामध्ये गुंडाळलेला एक पाठ बाहेर काढला. हा पाठ, मी म्हटलं महत्वाची वस्तू म्हणजे काय, तर हा माझा खरा ठेवा आहे असं म्हणाल्या. मी म्हटलं म्हणजे काय, तर ते म्हणे एकदा मी पावसला गेलेले असताना माझे स्वरूपानंद म्हणाले की तू ध्यानाला कशावर बसतेस, तर म्हणे मी म्हटलं की मी पलंगावर बसते, कधी खाली बसते. तर मग ते म्हणाले की मी तुला एक पाठ देतो. रत्नागिरीच्या एका साधकांनी त्यांना दोन पाठ आणून दिलेले होते, त्याच्यापैकी एक पाठ त्यांनी मला दिला आणि हा माझा खरा ठेवा आहे. हा खरा ठेवा होऊ नाही शकत, पाठ हा काही ठेवा होऊ शकतो का? मी म्हणलं की तुमचा खरा ठेवा त्यांनी दिलेला उपदेश आहे, पाठ नाही. काही गौण वचन असतात, ते म्हणाले की आता तू याच्यावरच बसत जा, म्हणजे आता याच्यावर बसले म्हणजे माझं सगळं झालं. याच्यावर बसले म्हणजे सगळं झालं नाही, याच्यावर आपलं रोज बसत जा, पण तोच मी आहे याचं अनुसंधान करून ध्यान करणं ही खरी साधन आहे. त्याच्यावर बसणं म्हणजे सर्वस्व नाही. आणि तो पाठी गुंडाळून चांगला कपाटात ठेवून दिलेला होता. सद्गुरूंची जी वचन आहेत, तर ती वचन काय आणि कशी आणि त्याचे अर्थ कसे काढायचे, पण जी मुख्य वचन असतात त्या मुख्य वचनांविषयी संदेह धरू नये आणि त्या मुख्य वचनाचंच पालन म्हणजे गुरुसेवा. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा, आणि सद्गुरूंची जी सेवा झालेली असते त्या सेवेमुळेच ज्ञान प्राप्त होतं, याच्यामध्ये यत्किंचितही संदेह नाही. ज्ञान प्राप्त होतं तेव्हा केवळ कृपेमुळे प्राप्त होतं. उपनिषदांचे तर शब्द आहेत की त्याचीच कृपा असेल तेव्हा त्याच्यावर ते ज्ञान, त्याला ते ज्ञान होतं. यमे वैशा वृणुते तेन लभ्या, तोच जेव्हा कृपा करतो तेव्हा ते प्राप्त होतं. एरवी कितीही प्रयत्न केले तरी ज्ञान प्राप्त होत नाही. विवेकानंदांनी अगदी सुरुवातीला त्यांना खूप चांगला ध्यानाचा अनुभव आल्यानंतर ध्यानाला बसण्याची एक गोडीच निर्माण झाली आणि ध्यानामध्ये निस्तरंग निर्वृत्तिक अशी स्थिती आणि त्या स्थितीच्या पाठोपाठ परमात्मा भावाशी एकरूपता असं त्यांच्या ध्यानाचं स्वरूप होऊन गेलं. अशा प्रकारचं ध्यान थोडे दिवस झाल्यानंतर त्यांच्या एका चिकित्सक अशा बुद्धीप्रमाणे त्यांना असं वाटायला लागलं की आता हे ज्ञान परिपूर्णत्वाने आपल्यापाशी आलेलं आहे. याचा अर्थ या ज्ञानाचे आपण अधिकारी झालो. एकापुढे एक विचार असा निर्माण होत राहतो आणि जर आपण ज्ञानाचे अधिकारी झालो तर आपण ज्ञान देऊही शकतो. जर सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे आणि त्याचीच प्रचिती मला येते तर मी म्हणतो तसंही होईल प्रसंगी, असा अजून एक विचार त्याच्यातून निर्माण झाला. आणि दक्षिणेश्वरी रामकृष्णांच्या तिथंच ते एकदा गेलेले असताना तिथं ध्यानाला बसले ते, आणि शेजारच्या खोलीमध्ये खुडबुड आवाज येत होता. काळूराम नावाचे रामकृष्णांचे एक शिष्य होते, ते शिष्य पूजा करत होते आणि एका बाजूनी परमात्म्याशी एकरूपता साधण्याचा असा विलक्षण अनुभव आल्यानंतर पुन्हा जेव्हा मन उद्भवलं तेव्हा विवेकानंदांना असं वाटायला लागलं की किती अज्ञानी उपासना हा करतोय. एक प्रकारे हा अडाणीपणा आहे. देव मांडायचे, लाल वस्त्र वगैरे त्याच्यावर देव ठेवायची, हळद कुंकू फुलं नमस्कार करायचा, कोणताही अर्थ नसलेली अशी गोष्ट हा करतोय, खरा अर्थ मला समजलेला आहे. उठ काळूराम असे शब्द त्यांच्या मनात निर्माण झाले आणि ते सगळे देव गाठोड्यात बांध आणि खरंच काळुरांनी देव गाठोड्यात बांधले आणि जा गंगेत ते सोडून ये असा विचार विवेकानंदांच्या मनामध्ये आला तर काळुरामनी देवाचं गाठोडं बांधलं आणि काळुराम बाहेर पडायला लागला. रामकृष्ण ओसरीत बसलेले होते ओसरीच्या दुसऱ्या टोकाला आणि काळुराम तसाच एक गाठोडं घेऊन बाहेर पडतोय म्हटल्यावर रामकृष्णांनी हाक मारली काळू तर त्यांचं लक्ष नव्हतं. पुढे जाऊन थांबवलं काय करतोस तर एकदम भानावर आले कुठे चालला तास तर ते रामकृष्णांच्या पाया पडले. ते असं म्हणाले की मला असं वाटलं की हे देव आपण गंगेत नेऊन विसर्जित करावेत म्हणून मी चाललेलो होतो खूप मोठी चूक झाली तुम्ही मला जाग केलं. तर रामकृष्ण म्हणाले की नरेंद्र कुठे विचारलं तर शेजारच्या खोलीमध्ये तो ध्यानाला बसलाय असं कोणीतरी सांगितलं. रामकृष्ण तिथे गेले त्यांनी हलवून नरेंद्रांना जाग केलं उठवलं आणि म्हणाले की तुला जे मिळालं त्याचा अहंतेपोटी दुरुपयोग करतोस. श्रद्धा बसणं ही कठीण गोष्ट आहे. कोणीतरी पूजा करत आहे हा काही वाईट भाव आहे. जो भाव तुला प्राप्त झाला तो अजून मुरायचा आहे. तो मुरल्यानंतर असं लक्षात येईल की जो ध्यानकाली मला अनुभवाला येतो तोच राम कृष्ण दत्त शिव हरी होऊन या मूर्तीच्या रूपाने नटून राहिलेला आहे. आज मी ही ध्यानाची किल्ली तुझ्याकडून काढून घेतो आहे. नरेंद्र पाया पडले रडायला लागले ते म्हणाले की असं करू नका. तेव्हा रामकृष्ण असं म्हणाले की तुला हे देण्यात अर्थ नाही तू परमार्थ करशील पण तू जायच्या आधी तू देह ठेवायच्या आधी तुला हे तू एवढी विनंती करतोयस तर तुला हे पुन्हा निश्चित मिळेल पण तुला तशा तऱ्हेने फार काळ मिळणार नाही. तू देह ठेवायच्या आधी दोन तीन दिवस तुला हे मिळेल. आणि खरंच तसं झालं. त्याच्यानंतर विवेकानंदांची आयुष्यभर ध्यानाच्या सुखाकरता तडफड होत होती. त्यांच्या शिकागोतल्या भाषणांवर जाऊ नका. भारतभरात त्यांनी जी भाषणं केली त्याच्यावर जाऊ नका. युरोप खंडामध्ये इंग्लंडमध्ये त्यांनी जी भाषणं केली त्याच्यावर जाऊ नका. त्यांना पुन्हा त्याचा कधीही अनुभव आला नाही. ते उत्तम रीतीने सांगत होते पण आत कोरडे होते. त्यांना असं वाटत होतं की हे मला पुन्हा कधी मिळेल. आणि व्याख्यान करत होते गुरुसेवा म्हणून. प्रयत्न करत होते ध्यानाचा गुरुसेवा म्हणून. कन्याकुमारीला जो विवेकानंद रॉक आहे त्याच्यावर जाऊन ध्यानाला बसले ते ध्यान देखील फार प्रगाढ उत्तम असं नव्हतं. त्या ध्यानात त्यांना अशी स्फूर्ती झाली की आपण अमेरिकेला जावं एवढाच त्याचा अर्थ आहे. जेव्हा त्यांनी देह ठेवला त्याच्या आधी तीन दिवस खरंच त्यांना त्या दर्जाचं ध्यान प्राप्त झालं जे पूर्वी त्यांना रामकृष्णांकडे आल्यानंतर ध्यान होत होतं तशा प्रकारचं ध्यान विवेकानंदांना प्राप्त झालं. आणि ते त्याच्यात इतके रमून गेले त्यांना ते इतकं पसंत पडलं इतकं आवडलं की शेवटचे तीन दिवस जवळपास ते ध्यानावस्थेत होते. त्यांनी सगळी निर्वानिरव केली. रामकृष्णांचे शब्द त्यांच्या कानावर होते लक्षात होते घुमत होते की तुला हा पुन्हा आनंद मिळेल पण तू जायच्या आधी एक तीन दिवस तुला याचा अनुभव मिळेल आणि मग तू देह ठेवशील. हे गुरुकृपेमुळेच मिळतं स्वतःच्या शक्तीमुळे नाही. जे स्वतःच्या शक्तीमुळे मिळतं ते तुमच्या दोन हातात बसेल एवढं कारण तुमच्या दोन हाताने तुम्ही घ्याल तेवढंच तुम्हाला मिळेल. पण ज्ञान तुमच्या दोन हातात न मावणारं आहे असीम असं ज्ञान केवळ गुरुकृपेमुळे मिळत असतं. तुमच्या प्रयत्नाने तुम्हाला जे मिळतं त्याचा तुम्हाला अनुभव आहे ना. व्यवहारात तुम्हाला जे मिळतं ते दोन हाताने तुमच्या प्रयत्नाने मिळालेलं असतं. त्या ठिकाणी आपण कुठं असतो. आपण थोडेच राजे चक्रवर्ती सम्राट एवढी मोठी कर्म करू शकतो. तसंच दोन हातांनी परमार्थामध्ये देखील मीपणाने मिळवेन तर दोन हातांनी जे मिळेल तितपतच मिळू शकेल. जे अनंत आहे, अपार आहे, ते तुम्हाला कवळता येणार नाही गुरुकृपेशिवाय. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून पहिल्या अध्यायाच्या प्रस्तावनेच्या वेळेला हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे ढवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी असं म्हटलेलं आहे. येथ एक असे आधारू तेणेची बोले मी सधरू, जे सानुकूल श्री गुरु ज्ञान देवो म्हणे. गुरु अनुकूल म्हणून मी केवळ बोलतो आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. केवळ नम्रतेनी ते बोलतायत एवढ्याच भावानी याच्याकडे बघू नका की याच्यावरून ज्ञानेश्वर महाराजांची किती नम्रता व्यक्त होते. ती तर आहेच, पण ती वस्तुस्थिती आहे. जर तसं नसेल जर ती केवळ वरवरची नम्रता असेल तर वरवर नम्रता एक वेळ धारण करता येईल, पण असं बोलून पुढे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगता येणार नाही. 18व्या अध्यायामध्ये की एवढं मोठं मी सांगितलं जी अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य की प्रभो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुमच्या सामर्थ्याने केवळ मी हे सांगू शकलो. हे गुरुसेवेमुळेच होतं, गुरुकृपेमुळेच होतं. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा, जन्म शतांचा सांडवा टाकी तजे. आणि खरंच त्यांचेच उद्गार आहेत की बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. आमचं जे लग्न झालं परमात्म्याशी तर ते खूप कित्येक पुण्य पोशिली असाधारणे. कित्येक जन्म आम्ही हे करत आलेलो होतो, शतजन्म करत आलेलो होतो, पण या जन्मात झालं ते गुरुकृपेमुळे झालं. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा, जन्म शतांचा सांडवा टाकी तजे. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवा आत्मया बुझावणी मांडू निदे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.